क्षत्रिय कुलावतौ सिंहासनादीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा
एक होता बाळ मातीवर होता अभिमान पण आले पर राज्य अन झाले प्रजेचे हाल पण एक होते व्यक्ती त्यांची शंकरावर भक्ती सोळाव्या वर्षी केली सिंह गर्जना कोंडदेव त्यांचे कृष्ण आणि ते अर्जुना होती प्रजेवर त्यांची माया रोवला स्वराज्याचा पाया कित्येक मोठे संकट आले तरी केली मात अशीच तर होती शूर मराठ्याची जात स्वराज्याचा त्यांनी रोवला तो तोरण प्रजेचे कल्याण करणे हेच खरे धोरण सोबत मर्द मराठा त्यांनी दिली साथ दगा फटका करणाऱ्यांवर केला त्यांनी घात सर्व धर्म समभाव ही होती त्यांची शिकवण मोठे रसिक त्यांनी कलेचे केले पूजन परस्त्रीला मानले त्यांनी स्वतःची आई अत्याचार ज्यांनी केला त्यांना दाखविली खाई म्हणून प्रजा म्हणे त्यांना जाता आमचा राजा राजा झाला महान रायनी सोबत त्यांच्या प्रजा आले शाहिस्ते खान अफजल खान आला सिद्धी जोहर हरवून आई शकले कारण होते मावळे तोरण राज्यासाठी लढले लढले गमवले कित्येक प्राण मेले जेव्हा राज्य आम्हाला होती त्याची जाण नाव घेतो त्यांचे आम्ही आजही अभिमानाने मानतो आमचे दैवत त्यांना स्वाभिमानाने तानाजी कोंडाजी होते सोबत बाजी सहाय्य करायला होत्या छत्रपती संभाजींच्या आजी त्यांच्या पावलामुळे झाले महान आपले राष्ट्र स्वराज्य मिळवण्यासाठी केले खूप कष्ट जीवनाची दाखविली नवी त्यांनी वाट एक ठेवा सगळ्यांसोबत त्या आपल्यांना साथ महापुरुष ते ठेवली सगळ्यांवर माया झालो नतमस्तक आता पडतो तुमच्या पाया
बोला मैं भवानी जय शिवाजी।